105 Red FM War 90 minutes. Morning number 1 Madhya Rudra hai tum cha subah. And morning number 1 mein aaj ek mahatvapoorn vishay ke bare mein hum baatein karne wale hai. Insaniyat zinda hai. Yes. माणुसकीचा अनुभव आपल्याला पदोपदी येत असतो. काही लोकांच्या काही छोट्या छोट्या किंवा खूप मोठ्या मोठ्या कृत्यांना पाहिल्यानंतर खरंच हे म्हणावं लागतं की येस, इन्सानियत जिंदा है. एक्झाम मध्ये 16 मार्कांच्या प्रश्नाचं उत्तर येत नाहीये आणि पुढचा म्हणाला हे बघ पॉइंट्स, इन्सानियत जिंदा है. नाही, नो, नेवर. अशा कुठच्या छान छान झकास झकास गोष्टी ज्या दिसत असतात आपल्याला, त्या पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं वाटतं की येस, इन्सानियत जिंदा है. मग अगदी नळाची तोटी कोणीतरी बंद करून टाकली आणि पाणी वेस्ट होत आहे ते वाचवलं तरी सुद्धा वाटतं इन्सानियत जिंदा आहे. किंवा मोठं काहीतरी एखाद्याने करून दाखवलं एखाद्याच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी तरी वाटतं इन्सानियत जिंदा आहे. आपने अपने जीवन में वो कौन सी छोटी या बड़ी चीज देखी है जो देखने के बाद आपको भी ये रियलाइज हुआ कि यस, इन्सानियत जिंदा है. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर माणुसकी बद्दल निगेटिव्ह गप्पा खूप करतात मंडळी, आपण इकडे जरा आज पॉझिटिव्ह बोलूया. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते रहो.